आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्किल इंडिया योजना 2026 पर्यंत सुरू ठेवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. 8,800 कोटी रुपये मंजूर. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात रेपो दरात 0.5% कपात. गडचिरोली येत्या 5 वर्षात देशातील पोलाद निर्मितीचं केंद्र म्हणून उदयाला येईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान वाढलेल्या मतदारसंख्येची चौकशी करण्याची विरोधी पक्षाच्या नेत्यांची मागणी. आणि राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रारम बोराडे यांना जाहीर. आता सविस्तर बातम्या. कौशल्य विकासाला चालना देण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणारी स्किल इंडिया योजना 2026 पर्यंत सुरू ठेवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. या योजनेसाठी 2022-23 ते 2025-26 या वर्षाकरता केंद्रानं 8,800 कोटी रुपये मंजूर केले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. मागणीवर आधारित कौशल्य विकासावर केंद्र सरकारनं लक्ष केंद्रीत केलं असून गुणवत्ता वाढीवर भर दिला जाणार असल्याचं वैष्णव म्हणाले. स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठीच्या राष्ट्रीय आयोगाचा कार्यकाळ 31 मार्च 2028 पर्यंत वाढवण्यासही केंद्रानं मान्यता दिली आहे. स्वच्छता कामगारांच्या सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि स्वच्छतेच्या कामात सुधारणा करण्यासाठी या निर्णयाचा फायदा होईल असं वैष्णव म्हणाले. लोकसभेत काल केंद्रीय अर्थसंकल्पावरच्या चर्चेला सुरुवात झाली. हा अर्थसंकल्प देशातील कृषीविषयक आव्हानांना तोंड देण्यात अपयशी ठरला आहे अशी टीका काँग्रेसचे धर्मवीर गांधी यांनी केली. तर भाजपाचे राव राजेंद्र सिंह यांनी केंद्रीय अर्थसंकल्प हा गरीब शेतकरी आणि महिलांचं हित जपणारा असल्याचं म्हणत त्याचं कौतुक केलं. यानंतर लोकसभेचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. सुमारे 5 वर्षांनंतर भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात 0.5% कपात केली आहे. काल जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरणात बँकेनं आधीचा 6.5% रेपो दर कमी करून 6.25% करण्याचा निर्णय जाहीर केला. महागाई कमी झाली आहे आणि 2025-26 या आर्थिक वर्षात ती आणखी कमी होण्याची अपेक्षा असल्यामुळे रेपो दर कपातीचा निर्णय घेतल्याचं बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. यंदाच्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 6.4% राहण्याची शक्यता बँकेनं व्यक्त केली आहे. गेल्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत हा दर 6.6% राहील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. गडचिरोलीतील लोह खनिज देशात सर्वात उच्च दर्जाचं असून गडचिरोली येत्या 5 वर्षात देशातील पोलाद केंद्र म्हणून उदयाला येईल असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. नागपूर इथं अॅडव्हान्टेज विदर्भ 2025 खासदार औद्योगिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते. राज्य सरकारच्या पुढाकारानं उद्योग रोजगार निर्मिती आदीच्या माध्यमातून विदर्भाच्या विकासाला गती मिळाल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मंत्री खासदार उपस्थित होते. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये उद्योगपूरक वातावरण निर्माण होत असून गुंतवणूक आकर्षित होऊन नवनवे उद्योग आकाराला येत आहेत आणि रोजगार निर्मितीही होत आहे असं फडणवीस यावेळी म्हणाले. अॅडव्हान्टेज विदर्भमुळे येत्या काळात विदर्भ उद्योग क्षेत्राच्या केंद्रस्थानी येईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्यात विधानसभा निवडणुकीत मतदारसंख्या वाढल्याच्या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल दिल्लीत यासंदर्भात एक पत्रकार परिषद घेतली. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीतल्या आणि राज्यातल्या विधानसभा निवडणुकीतल्या मतदार याद्या केंद्रीय निवडणूक आयोग प्रकाशित करत नसल्याचा आरोप या नेत्यांनी केला. निवडणूक आयोग सर्वच राजकीय पक्षांना सारखंच प्राधान्य देत असून सविस्तर तपशील आणि आकडेवारीच्या तथ्यांसह आम्ही आमचं म्हणणं सादर करू तसंच या आरोपांना लेखी उत्तर देऊ असं निवडणूक आयोगानं या आरोपांना उत्तर देताना म्हटलं आहा. दरम्यान राज्यातल्या सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी काँग्रेसप्रणीत महाविकास आघाडीचे आरोप फेटाळून लावले आहेत. दिल्लीच्या निवडणुकीतला पराभव दिसत असल्यामुळे राहुल गांधी नवी कहाणी तयार करत आहेत अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं केली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत दिला जाणारा 2024 या वर्षासाठीचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रारम बोराडे यांना जाहीर झाला आहे. नामवंत प्रकाशन संस्थेसाठीचा श्रीपू भागवत पुरस्कार पुण्याचा ज्योत्स्ना प्रकाशन या संस्थेला, डॉ अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार डॉ रमेश सूर्यवंशी यांना आणि मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार भीमाबाई जोंधळे यांना जाहीर झाला आहे. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. मराठी भाषा गौरव दिनी म्हणजे येत्या 27 फेब्रुवारीला मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं एका दिमाखदार सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं. याशिवाय 2023 या वर्षासाठीच्या विविध श्रेणीतील वाङ्मय पुरस्कारांची घोषणाही काल सामंत यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सोमवारी सकाळी 11 वाजता परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातले विद्यार्थी पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. या संवादातून परीक्षेची तयारी तणाव व्यवस्थापन आणि व्यक्तिमत्व विकास याबाबत पंतप्रधान आपले विचार सादर करतील. या कार्यक्रमाबाबत आपले विचार मांडताना धनश्री सोळंके ही विद्यार्थिनी म्हणाली,
हा उपक्रम अतिशय चांगला आहे. जसं की सर्व विद्यार्थ्यांना पेपर लिहिताना अतिशय स्ट्रेस येतो व ते विचार करतात, ते पेपर लिहू शकत नाही, तर त्यांचे जे पण प्रश्न आहे त्यांचं उत्तर या कार्यक्रमामार्फत आपल्याला मिळते. आणि जो आपल्याला स्ट्रेस येतो, जे टेन्शन असतं, जे घरातून सुद्धा मिळते की एवढेच मार्क पाहिजे तेवढेच पाहिजे, हे नसतं. त्यामुळे हा उपक्रम मला खूप आवडलेला आहे.
हर्षाली आढाऊ ही विद्यार्थिनी म्हणाली,
परीक्षेच्या दिवसात स्ट्रेसपासून कसं दूर राहायचं या सगळ्या प्रश्नांचे मोदीजी उत्तर देतात आणि काही मुलांसोबत बोलून त्यांना पूर्ण स्ट्रेस फ्री करून पीएम मोदीजी सगळ्या मुलांना खूप इन्स्पायर करतात.
सचिन पोटदुखे हे पालक या कार्यक्रमाच्या उपयुक्ततेबद्दल सांगताना म्हणाले,
एक असा प्रधानमंत्री की जो परीक्षा पे चर्चा या विषयावर प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत जाऊन चर्चा करतो आणि त्या विद्यार्थ्यांना मोटिवेट करतो आणि हे खूप मौल्यवान गोष्ट आहे. आणि सध्याच्या घडीला जे डिप्रेशनमध्ये पोरं जातात, ज्यांना अभ्यासाचा खूप स्ट्रेस येतो, यांच्या पाठीमागे कोणीतरी आहे हे एक विद्यार्थ्यांना खूप चांगलं वाटते.
राज्यातल्या सर्व जिल्ह्यांच्या राज्यस्तरीय वार्षिक योजनांचा आढावा घेतल्यानंतर जिल्हा वार्षिक योजना 2025-26 सर्वसाधारण अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याला निधी वाढवून देण्यात येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात काल झालेल्या राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेसाठी मंजूर निधी नाविन्यपूर्ण कामावरच खर्च करण्याबाबत दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या. इतर सर्व राज्यांपेक्षा महाराष्ट्रात सोयाबीनची हमीभावानं सर्वात जास्त प्रमाणात खरेदी करण्यात आली असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. 6 फेब्रुवारीपर्यंत 5,11,657 शेतकऱ्यांकडून 11,21,385 मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकरी नोंदणीचं प्रमाण विचारात घेऊन खरेदी प्रक्रियेला 2 वेळा मुदतवाढ दिल्याची माहिती पणन विभागानं दिली. उत्तराखंडमध्ये देहरादून इथं सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिलांच्या सांघिक टेनिस प्रकारात महाराष्ट्राच्या संघानं सुवर्णपदक पटकावलं. तिरंदाजीमध्येही पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत राज्याच्या संघानं विजेतेपद मिळवलं. महिलांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेच्या 54 किलो वजनी गटात दिव्या पवारनं सुवर्णपदक जिंकलं. हवामान. राज्यात आज सर्वत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्किल इंडिया योजना 2026 पर्यंत सुरू ठेवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. 8,800 कोटी रुपये मंजूर. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात रेपो दरात 0.5% कपात. गडचिरोली येत्या 5 वर्षात देशातील पोलाद निर्मितीचं केंद्र म्हणून उदयाला येईल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान वाढलेल्या मतदार संख्येची चौकशी करण्याची विरोधी पक्षाच्या नेत्यांची मागणी. आणि राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रारम बोराडे यांना जाहीर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.